आणि पणजी प्रादेशिक खबर विभागावरवी मुरली प्रभू तुमका प्रादेशिक खबर देता। राज्य गुंतवणूक उर्बा मंडळाच्या आयपीपीचे पुस्कीन 733 कोटींच्या 9 प्रकल्पांक मान्यताय दिली। हाचे वरवीं 2319 जाणांक रोजगार मेळटलो अशे ह्या वेळार पत्रकारांकडे उलयतना मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले। खासा म्हळ्यार नोकऱ्यांनी गोंयकारांक प्राधान्य मेळचे ह्या खातीर सरकार यत्न करतले। ह्या बसकेन मंजूर केल्ल्या प्रकल्पांनी नव्या गुंतवणुकी बरोबरूच वखदां निर्माण गुदांव मशीन टूल्स आनी पिवपाच्या मळावेली उत्पादन सुविधांचो विस्तार करप हांचो आस्पाव आसा। मुखेलमंत्री सावंत हांच्या अध्यक्षतेखाला बसका जाली। ह्या प्रकल्पान प्रॉक्टर अँड गॅम्बलची उपकंपनी जिलेट डायव्हर्सिफाईड ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड खाला विस्तार आनी झायडस लायफ सायन्सीस लिमिटेडच्या एका प्रकल्पाचो आस्पाव आसा। त्या भायर सिप्ला आनी हेर भोव राष्ट्रीय कंपन्यांक कुणय उद्देगीक वसणुकेंत उत्पादन केंद्राच्या विस्ताराक मान्यताय मेळ्या। गोंय सरकारान लॉजिस्टिक्स मळाक उद्देगाचो दर्जो दिला। हाचे खाला मेसर्स एक्सप्रेस मशीन्स अँड स्केफोल्डींग प्रायव्हेट लिमिटेड राज्यांत आनीक एक व्हड गुदांव स्टोरेज सुविधा स्थापन करपाक मंडळान मान्यताय दिल्या। याचबरोबर राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची पूर्व मान्यताय मिळिल्ल्या केपेच्या इंडियन हॉटेल्स कॉर्प लिमिटेड च्या इको टुरिझम प्रकल्पाच्या विस्ताराकूय मान्यताय दिल्या। उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजान चालू आशिल्ल्या महाकुंभ यात्रेखातीर काल मडगाव रेल्वे स्थानकावेल्यान सुमार 1500 भाविकांक घेवन एक खाशेली रेल्वे गाडी भायर सरली। समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी या भाविकांक निरोप दिलो। तांचे बरोबर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकार हेय हाजीर आशिल्ले। ह्या आदी फाटल्या सप्तकांत सुमार 1300 भाविक गोंयांतल्यान कुंभ मेळ्याक गेल्ले तेन्ना लेगीत फळदेसाय हांणीच तांकां निरोप दिल्लो। काल ह्या भाविकांक निरोप दिवपा खातीर एक खाशेल्या ढोलताशो पंगडाक आपयल्ले। कुंभ मेळ्याक वतना भक्तांनी स्वताची आनी आपल्या बरोबर आशिल्ल्यांची जतनाय घेवची अशें आवाहन फळदेसाय हांणी केलें। 8 वर्सां पयली काणकोणा घडिल्ल्यान त्या उपरांत पुराय संवसारान ताचे पडसाद उमटिल्ल्या ब्रिटीश पर्यटक डॅनियेला मॅकलॉगलिन हिच्या खून प्रकरणाचो निकाल आज शुक्रारा 14 फेब्रेराक मडगावच्या दक्षिण गोंय जिल्हो न्यायालयान दितले। दक्षिण गोंयचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शमा जोशी हांच्या न्यायालयान काल हो निकाल जाहीर जावपाचो आशिल्लो मात ही सुनावणी आज मेरेन फुडें धुकळी। आता आज दनपारा न्यायमुर्ती जोशी आपलो निकाल दितल्यो। मार्च 2017 राजबाग काणकोणा डॅनियेली मॅकलॉगलिन ह्या 28 वर्षांच्या ब्रिटीश युवतीचो खून जाल्लो। त्या आदी तिचे लैंगिक अत्याचारूय जाल्लो अशें काणकोण पुलिसांनी सादर केल्ल्या आरोपपत्रांत म्हळां। ह्या प्रकरणांत विकट भगत ह्या दुपावीताक काणकोण पुलिसांनी अटक केल्ली। काल ह्या प्रकरणाचो निकाल आयकुपाक डॅनियेली मॅकलॉगलिन हिच्या घरांतली तशेंच ब्रिटीश दूतावासाचे अधिकारी मडगांव न्यायालयांत हाजीर आशिल्ले। गोवा कोंकणी अकादमी पणजे आनी रोजरी वाणिज्य आनी कला महाविद्यालय नावेली हांच्या जोड पालवान 15 आनी 16 फेब्रेर अशे 2 दीस 24वे युवा कोंकणी साहित्य संमेलन आयोजीत केला। ह्या सुवाळ्याक नामनेचे लेखक आनी पत्रकार विनायक हेगडे संमेलनाचे उद्घाटक हाजीर आसतले। तशेंच संमेलनाध्यक्ष जोफा गोन्साल्वीस उपस्थित आसतली अशें गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत हांणी सांगले। ह्या कार्यावळी विशीं म्हायती दिवपा खातीर कोंकणी अकादमीन पणजे पत्रकार परिशद घेतिल्ली। ह्या वेळार अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत अधिकारी दत्तराज नायक रोजरी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ डॅनिस वास आनी रोमन रॉड्रिगीस हाजीर आशिल्ले। सावंत हांणी सांगले पयल्या दिसा सकाळच्या 10 वरांचेर उक्तावण सुवाळो रोजरी पॅरीश हॉलांत जातलो। भारतीय जिणे कौशल्य शिक्षण संघटनेन पणजेच्या निर्मला शिक्षण संस्थेच्या जोड पालवान 27 फेब्रेर ते 1 मार्च 2025 मजगती जिणे कौशल्य शिक्षणाचे 10वे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केला। जिणे कौशल्य एकात्मिक शिकप आनी जीण शाश्वत भविष्या खातीर मार्ग शिक्षणाक जिणे कौशल्याचो आस्पाव करपा खातीर उपायांचेर भर आनी सर्वांगीण वैयक्तीक आनी सामाजीक विकासाक मजत करपा खातीर आधुनीक जिणे शैली असो परिषदेचो विशय आसा। ह्या परिषदेच्या माचयेर विचारवंत शिक्षक संशोधक आनी हेर तज्ञ एकठांय येवन विशयाचेर चर्चा करतले आनी गिन्यानाचे दिवप घेवप करतले। इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें सांजवेळा 7 वेसांक।